केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं महाभूतम्। आज या महिन्यातला चौथा शनिवार अनुषंगिक साधनेचा वार असलेलाच हे केंद्र आहे। अनुषंगिक साधनेच्या दृष्टीने काही काव्य मी मध्यंतरी केली, त्याच्यातलं एक काव्य घेऊन आपण अनुषंगिक साधना करणार आहोत। मी काव्य प्रथम वाचून दाखवतो। अखंडित समाधान पावावया साधन आत्मा मी हे चिंतन प्रत्यही करावे देह भावाते सारोन करिता सोहम भजन अमूप समाधान प्राप्त होय। सुखासन जमवावे गुरुचरण वंदावे महावाक्याते स्मरावे प्रेमे अतिभावे सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे सोहम नादानुसंधानी मन पवन एकवटोनी नेहटून चिद्गगनी साक्षित्वे रहावे लाभता वृत्ती शून्यता एकलाची उरे द्रष्टा स्वरूप सुखी तन्मयता सहजे घडे आत्मस्थितीचा निर्धार दृढावता उत्तरोत्तर वासना केर सत्वर जळोनी जाये अंतरस्थिती दृढावता लौकिका माजी असता मुक्ती लाभे सायुज्यता गुरु कृपे करुनी गुरुचरणी निवांत राहोनी मकरंद नाथ क्षेम कल्याण चिंतित आशीर्वाद देतसे असे हे काव्य आहे। या काव्याच्या आधाराने आपण साधना करणार आहोत। आपण सर्वजण त्याच्याकरता म्हणून शांत डोळे मिटून बसणार आहोत। अतिशय शांत स्तब्ध शांत बसणं ही देखील कला आहे. शांत बसण्यामध्ये आपण निस्तब्ध तर असावंच, पण या क्षणी केवळ इथंच अवांतर दुसरीकडे कुठेही न राहता आपल्याला टिकून राहायचं आहे. आता आपण इथं आहोत तेव्हा घरी नाही, घरचा विचार नाही, कामाचा विचार नाही. संसाराचा, मुलांचा, अन्य कशाचाही विचार नाही. आता आपल्याला कोणतंही कर्तव्य नाही. अशा रीतीने शांत स्तब्ध निशब्द बसलेला असताना आपण आत्मा मी असं चिंतन काही काळ करणार आहोत. देह मन बुद्धी मी नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं शुद्ध अस्तित्व हे माझं स्वरूप आहे. सच्चिदानंद हे माझं स्वरूप आहे. आता मी जे म्हणालो तसं चिंतन काही काळ आपण करणार आहोत. देह मन बुद्धी हे आपलं स्वरूप नाही. देह मन बुद्धीच्या बुडाशी असणार शुद्ध अस्तित्व, केवळ अस्तित्व हे आपलं स्वरूप आहे. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. आताच हेच वाक्य आठवून याची 3-4 अशी शांतपणाने आवर्तना चिंतन स्वरूपात करा. देह मन बुद्धी हे माझं स्वरूप नाही असं म्हटल्याबरोबर देह मन बुद्धीला विसरून गेला तरी चालेल. देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं शुद्ध अस्तित्व हे माझं स्वरूप आहे. मी सच्चिदानंद आत्मा आहे. असं म्हणताना अगदी आत्मरूप आपण आहोत अशा विश्वासाने राहा. देह मन बुद्धी आपण नाही असं म्हटल्याबरोबर कितीतरी भार संपतो. आपण समाधानाचं स्थळच होऊन राहतो. अशा रीतीने देह भावाला आपण बाजूला सारलं आणि आत्मा मी सच्चिदानंद मी अशा प्रकारचं चिंतन केलं. आता या चिंतनाचं वारंवार आवर्तन करायची. आपण निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच आहोत तोच मी आहे सोहम. मी जे वाक्य म्हणतो ते लक्षात ठेवा आणि तशा प्रकारचं चिंतन तुम्हाला काही काळ करायचं आहे. मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच आहे तोच मी आहे सोहम हंसहा. किमान 7-8 वेळेला असं सोहम चिंतन करायचं आहे. आता मी मनातल्या मनात चिंतन करेन, तुम्हीही तसंच करायचं आहे. चिंतनाचं स्वरूप इतकं तीव्र ठेवा की त्या चिंतनाने तुम्ही परमात्माच होऊन राहाल. चिंतनाचं एक आवर्तन झाल्यानंतर त्या चिंतनाच्या समाधानामध्ये निशब्द काही क्षण थांबून राहायचं आहे आणि मग पुन्हा चिंतन करायचं आहे. अशा पद्धतीने आता 2-3 वेळेला आवर्तन करू. मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच आहे, तोच मी आहे, सोहम हंसः. काही क्षण या भावात निशब्द थांबून राहा. पुढचं आवर्तन चिंतनाचं आवर्तन पूर्ण झालं असेल तर काही क्षण चिंतनाच्या भावामध्ये एकरूप होऊन थांबून राहा. निशब्द एकरूपता सोहम हंसहा असं म्हटल्यानंतर आपण परमात्म स्वरूप होऊन थांबतो आहोत. आपण ज्या ठिकाणी थांबतो आहोत त्या ठिकाणीच सद्गुरूंचे चरण आहेत, अविनाशी चिन्मय. सद्गुरु चरणांना आपण नमस्कार करतो आहोत असा भाव धरा आणि परत एकदा तेच चिंतन, मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्माच आहे. तोच मी आहे. सोहम हंसहा असा परमात्मा भाव टिकून ठेवताना गुरुचरण आठवायचे आणि गुरुचरण आणि हा भाव एक या बोधाने सद्गुरु चरणांना नमस्कार करायचा आणि परत त्या भावाला प्राप्त व्हायचा. सद्गुरु वचन तेच आहे, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण. हेची साधूचे वचन सदृढ धरावे. आपण आता तेच करतो आहोत. आता स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळेला जे सोहमचे दीर्घ श्वास घेऊन दाखवले आणि आपल्याकडून करून घेतले तशा प्रकारचे 4-5 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. नाभीस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास घेताना सो किंचित काळ थांबायचं, त्यावेळेला परमात्म्याशी एकरूपता निशब्द थांबायचं. श्वास सोडताना हम सोहम भावाने हे श्वास घ्यायचे आहेत. आता एक सोहमचा दीर्घ श्वास घ्यायचा आणि चिदाकाशात थांबून राहायचं आणि थांबूनच राहायचं. परमात्मा भावाने चिदाकाशात थांबून राहायचं, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्माच आपण. आणि श्वास नैसर्गिक रीतीने जसा सुटेल तसा सुटो. आता श्वासाकडे लक्ष देणं बंद करायचं. तुम्ही मस्तकाच्या पोकळीमध्ये मस्तकाकाशामध्ये परमात्मा भावाने आहात. सच्चिदानंद शांत स्वरूपात आहात. या क्षणाला परमात्मा भावात राहा, निर्विचार. या पुढच्या क्षणाला देखील असेच परमात्मा भावात राहा. देहाला विसरा, स्थळाला विसरा, काळ विसरून जा. या पुढच्या क्षणांमध्ये देखील अशाच बोधाने राहा. आणि प्रत्येक क्षणाला याच बोधात राहा, निर्विचार निशब्द परमात्मा भावाने. तुम्हाला चुकून वृत्ती उठायची शक्यता आहे, तिला उठूच देऊ नका. चालू क्षणात परमात्मा भाव. निस्तब्ध निशब्द शांत तरीही चुकून कोणाच्या बाबत वृत्ती उठू शकते. अशा वेळेला परमात्म स्वरूप असलेल्या तुम्ही साक्षीभाव धारण करा आणि त्या वृत्तीला सोडून द्या, त्या वृत्तीचा त्याग करा. तुम्ही साक्षी द्रष्टा बना आणि त्या वृत्तीला सोडून द्या. तुम्ही निर्विचार अवस्थेचे साक्षी राहाल, वृत्ती शून्यतेचे साक्षी राहाल. वृत्ती शून्यता आहे आणि तुम्ही साक्षी आहात. समोर वृत्ती शून्यता आहे, तुम्ही साक्षी आहात. समोरच्या वृत्ती शून्यतेचे साक्षी राहा. वृत्ती शून्यता दीर्घ काळ राहिली तर साक्षीही गळून पडतो आणि केवळ अस्तित्व मात्र असे तुम्हीच शिल्लक राहता. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सत म्हणजे अविनाशी. चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप म्हणजेच शांत स्वरूप परमात्मा. जर कोणाकोणाच्या ठिकाणी अन्य वृत्ती उठत असेल तर ताबडतोब साक्षी व्हा. साक्षीत्वाने समोरच्या वृत्तीचा त्याग करा. तुम्ही वृत्ती शून्य व्हाल. वृत्ती शून्य स्थितीचेही साक्षी व्हा. वृत्ती शून्य स्थितीचा साक्षी. दीर्घ काळ समोर वृत्ती नसेल, वृत्ती शून्यता असेल तर धारण केलेला साक्षी भाव देखील आपोआप गळून पडतो आणि तुम्ही परमात्मा होऊन राहता. निर्गुण निराकार अव्यक्त। अचिंत्य सत अविनाशी चित चैतन्य रूप आनंद म्हणजेच शांत स्वरूप। अशा आत्मस्थितीत अथवा परमात्मस्थितीत क्षण क्षण राहण्याची सवय लागली की त्या अनुभवाने देहबुद्धी नाहीशी होते, वासना नाहीशा होतात, चित्तशुद्धी होते। व्यवहार करताना देखील आपण सच्चिदानंद देह मन बुद्धी पासून वेगळे असा विनम्र भाव राहतो, यालाच सायुज्य मुक्ती असं म्हणतात। चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता, सद्गुरूचे निबोधे, हाच सद्गुरूंचा बोध आहे। या ध्यानातून हळूहळू खाली येताना आपण सद्गुरूंची पावलं परत एकदा आठवू आणि सद्गुरु चरणांना वंदन करू। सद्गुरूंच्या कृपेने हा बोध ध्यान झाल्यानंतर देखील, ही साधना संपल्यावर देखील असाच राहो अशी सद्गुरूंकडे प्रार्थना करू। सद्गुरु आपल्याला तसा आशीर्वाद देत आहेत तो स्वीकारू। हळूहळू आपल्याला आपल्या देहाची जाणीव होईल, अवतीभोवतीच्या परिसराची जाणीव होईल, आत सोहम बोध तसाच ठेवून आपण ही जाणीव अनुभवायला शिकू। हरी हरी। आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला बालाला स्पर्श करत आपण डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. आपण ज्या काव्याच्या आधाराने साधना केली ते काव्य मी परत एकदा वाचून दाखवतो. अखंडित समाधान पावावया साधन आत्मा मी हे चिंतन प्रत्ययी करावे. देह भावाते सारोन करिता सोहम भजन अमूप समाधान प्राप्त होये. सुखासन जमवावे गुरुचरण वंदावे गुरुवाक्याते स्मरावे प्रेमे अतिभावे. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सोहम नादानुसंधानी मन पवन एकवटोनी नेहटून चिद्गगनी साक्षित्वे रहावे. लाभता वृत्ती शून्यता एकलाची उरे द्रष्टा स्वरूप सुखी तन्मयता सहजे घडे. आत्मस्थितीचा निर्धार दृढावता उत्तरोत्तर वासना केरसत्वर जळोनी जाये. अंतरस्थिती दृढावता लौकिका माझी असता मुक्ती लाभे सायुज्यता गुरु कृपे करुनी. गुरुचरणी निवांत राहोनी मकरंद नाथ क्षेम कल्याण चिंतित आशीर्वाद देतसे. अशा प्रकारचं हे ही साधना आपण केली. या साधनेनी आपण अत्यंत समाधानी आत्मतृप्त असे झालो. या आत्मतृप्ततेला अनुसरून आपण थोडा वेळ नाम घेणार आहोत. हरी हरी. नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण. आता ध्यान केलेलं असल्यामुळं आणि नारायणाचा प्रत्यय घेतलेला असल्यामुळं आपण कोणाला आळवतो आहोत ते तुम्हाला समजतं आहे. आणि तोच नारायण सगुण साकार होऊन कसा अवतरतो हे आपण मूर्तीच्या रूपाने देखील पाहिलेलं आहे. परमात्मस्थितीला अनुलक्षून आणि मूर्तीला अनुलक्षून आपण नाम घेतो आहोत. हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण. जय नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे गोविंद गोपाल नारायण पंढरीनाथांना डोळ्यासमोर आणू नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गोविंद गोपाल गोविंद बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय राम।